श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। गंगेच्या ओघाप्रमाणे या अष्टांग योगातील समाधी विषयावर, कुंडलिनी जागरण या विषयावर माऊलीचं निरूपण सुरू आहे। एका अशा स्थितीचं वर्णन करत आहे जिथे ज्ञान ध्यान तर फार मागे राहिले, पण ओंकार या पदाचाही, या ओंकार शब्दाचाही लाग लागत नाही। अशा त्या महाशून्याच्या स्थितीत साधकाला आणखीन काय अनुभव येतात हा भाग आपला राहिलेला आहे। आणि त्या महत्त्वाच्या श्लोकावर, 15व्या श्लोकावर माऊलीचे निरूपण सुरू आहे जिथे परा पश्यंती आणि वैखरी, त्यापैकी वैखरी जी आहे, ज्याचे बोल आपण बोलतो, ही वैखरीची वाणी ही पूर्ण निशब्द होते आणि या शब्दांचा दिवा मावळतो। मग तयाही वरी आटू भविनला आकाशाचा, त्या आकाशामध्ये ही शब्द कुठे हरवले काही कळत नाही। माऊली म्हणाली, आता महाशून्याच्या डोही जेथ गगनासीची ठाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा। या महाशून्यात, मूर्धनी आकाशात निर्माण झालेल्या महाशून्याच्या डोहामध्ये जिथे आकाशाचा स्थांग पत्ता लागत नाही, तर मग तिथे शब्दरूपी नाव ढकलण्याचा जो वेळू असतो, त्या वेळूचा काही लाग लागेल का? किती सुंदर! मग तिथे शब्द तरी कुठले आणि ते नाव तरी कुठली आणि वेळू तरी कुठला, कशाचाच काही थांग पत्ता लागत नाही। या श्लोकावरील राहिलेले सुंदर निरूपण आज आपण ऐकूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। म्हणून आखरा माझी सापडे की कानावरी जोडे, हे तैसे नव्हे फुडे त्रिशुद्धी गा, जै कही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊनिया। पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा। ऐसे शब्द जात माघव ते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा। जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादिजे अगण्य परमतत्व। या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल अथवा कानानी ऐकता येईल अशी खरोखर नाही। म्हणजे तिला शब्दांनी वर्णन करता येईल का? तिला शब्दांनी वर्णनही करता येत नाही, वाणीतूनही ते निघत नाही आणि कानानी ऐकल्यासुद्धा जाऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे। जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल ना, तेव्हा ते आपणच होऊन राहावे असे ते आहे। म्हणजे त्याला कुठेही एक्सप्लेन करता येत नाही। अर्जुना, तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही, म्हणून आता हे राहू दे, हेच व्यर्थ किती बोलावे। याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी परततो, जेथे सर्व संकल्प नाहीसे होतात आणि विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही, जे परमात्म तत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे। फार सुंदर ओवी आहे बरं का? जे परमात्म तत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्य सिद्ध आणि अमर्याद आहे। जे उन्मनीयेचे लावण्य, मनरहित, उन्मनी म्हणजे जिथे उन्मन, मन शिल्लक नाही, उन्मनी अवस्थेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, तुर्या अवस्था असते एक, त्या तुर्या अवस्था अगदी तारुण्य अवस्थात आली तर ते तारुण्य आहे, अनादि जे अगण्य परमतत्व, इतकं ते अनादि आणि अनंत असं ते परमतत्व आहे. आणि त्या परमतत्वावर बद्दल किती बोलायचं किती बोलायचं, म्हणून माऊली म्हणतात की बरं आता ही इथे थांबवतो. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्यगा, जे महाभूतांचे बीज, जे महातेजांचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपाली, देखो निनास्ती की नोकिली भक्तवृंदे, ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची जाहले ते पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. जे आकाराचे शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि अंत हे दोन्हीशी नाही, दोन्हीही नाहीशी होतात, जे तिन्ही लोकांचे कारण आहे, जे अष्टांग योग रूप वृक्षांचे अंतिम फळ आहे, व जे आनंदाची केवळ जीवनकला आहे, जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे ना, त्या नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची म्हणजे त्या निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. कोण म्हणतात? ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात. एखाद्याने ठरवलं की मला माझी आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न केले आणि मधात प्रयत्न न सोडता ते शेवटपर्यंत टिकवले, असे पुरुष ते शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले असे समजावे. आम्ही साधन हे सांगितले, तेची शरीर जीही केले, ते आमुचे नि पाडे आले निर्वाळले, या परब्रह्माचे निरसे, देहाकृतीची ये मुसे, ओती व जाहले तैसे दिसती आंगे, जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साचची जिहे, काजे आपण आता देवो, हा बोलिले जो पावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणो नी घडे, ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसे निब्रह्मत्वा येती, हे सांगतियाची रीती कळले मज. आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले ना, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्या लोकांनी स्वतःला केलं, ते त्या योग अभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. आपुलिये संसाठी करुणी ठेला हा प्रसिद्ध अभंग माऊलीचा, त्यात आपुलिये संसाठी करुणी ठेला, तर देवानी स्वतःला आपल्या बरोबरीचा साधकाला करून ठेवलं, याचा अर्थ नेमका हा आहे. त्या अष्टांग योगाच्या पायऱ्या पायऱ्याने अभ्यासाच्या माध्यमातून साधक इतका मोठा होतो की त्याची योग्यता परब्रह्माच्या बरोबरीची येते. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्म रस ओतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने झालेले दिसतात. जर असा हा अनुभव अंतकरणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे खरं आहे, आपण खरं बोलता, कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाणच आहे, म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतातच, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला स्पष्ट समजले. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मानुभवे तल्लीनता नव्हेल केवी म्हणणी येथ काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोलाय का. आता कृष्णा तुआ सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. सहजे आंगिक जे तुली आहे ते तुलियाची जरी सिद्धि जाये तरी हाची मार्गू सुखो पाये अभ्यासिन. ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पा जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल तेची पुसो. अर्जुन म्हणाला, देवा योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तामध्ये ज्ञान उत्पन्न होते, तर मग याचा अभ्यास केल्याने याचा अनुभव आल्याने याची तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे देवा. हे कृष्णा, तू जो आता हा अष्टांग योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे, म्हणजे मी तितका अधिकारी नसल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. अर्जुन पहा किती सरळ मनाच आहे. त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे त्याने आपला प्रश्न ठेवलेला आहे. अर्जुन हा सर्वसामान्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सर्वसामान्यांचा तो प्रतिनिधी आहे. सर्वसामान्याला आपण हेच वाटत असते की एवढी योग्यता इतका अधिकार माझा नाही, मग मी याचे अनुष्ठान कसे काय करू. माझ्या अंगात स्वभावतः जितकी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन, अथवा मग देव जसे सांगतील तसे मी करेल. जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच आपण विचारू, म्हणून देवा मला माझी योग्यता पाहून हे सांगा. जीवींची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. हा हो जी अवधारिले हे जे साधन तुम्ही निरुपिले आवडतयाही अभ्यासिले फावो शके. की योग्यते वीण नाही ऐसे हन आहे काही कृष्ण म्हणती तरी काई धनुर्धरा. हे काज कीर निर्वाण परियाणी कही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धि जाय. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे काजे योग्य होऊनी किजे ते आरंभी फळे. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून देवा हे विचारण्याचे मी धाडस केले, म्हणून मी म्हणतो आपण इकडे लक्ष द्या. अहो महाराज, ऐकले का, तुम्ही जे हे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल का, अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे का, असे अर्जुनाने सहजपणे विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हे तू काय विचारतोस राजा? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे, पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते का? प्रत्येक कार्यासाठी, प्रत्येक कामासाठी माणसाची एक योग्यता लागते. म्हणून मी सांगतो की ज्ञानेश्वरी सुद्धा प्रत्येकाला ऐकायला मिळत नाही. ज्याची योग्यता असेल, ज्याचा अधिकार असेल आणि ज्याचे भाग्य उदयास आले असेल, त्यालाच ही ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचे निरूपण ऐकायची संधी मिळेल. थोडक्यात सांगायचं तर ज्याचा नंबर आला असेल ना, त्यालाच फक्त ही ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतला योग आणि त्या योगामधला जो परमोच्च बिंदू म्हणजे अष्टांग योग ऐकायला मिळतो. आणि त्याहीपेक्षा वर ज्याचा ज्याचा नंबर आला असेल, जो भाग्यवंत असेल, त्याला हा अष्टांग योगाचा भाग आचरता येतो, ध्यानधारणा शिकायला मिळते. परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे समजावे, कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. बरं का? तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही, आणि योग्यांची काही खाणी असे, नावेक विरक्तू जाहला देह धर्मी नियतू, तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया, ए तुलालिये आयणी माझी येवडे, योग्यपण तू ते ही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे, मग म्हणेगा पार्था ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आहे, आणि योग्य पुरुषांची खाणी आहे का? म्हणजे याची काही माईन आहे का, खाण आहे का? म्हणजे जिथे गेलं तिथे योग्यच लोक मिळतील? म्हणून थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत ना, तोच या कामी योग्य अधिकारी नाही का? एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. कशाने? देहाच्या गरजा आवरत्या घ्यावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी त्याची अडचण देवानी ओघानेच दूर केली. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. किती सोपी करून सांगितली शेवटी देवानी गोष्ट. अर्जुनाचा हा एक प्रश्न, माऊलींनी आपला पूर्वाग्रह करून मांडलेला प्रश्न आहे. मूळ श्लोकात हा प्रश्न नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक असे स्थळ आहेत जिथे पूर्व पक्ष केला आहे माऊलींनी. आपल्या पद्धतीने विचार करून अर्जुनाच्या वतीने असे प्रश्न मांडलेले आहेत, त्यापैकी हा एक प्रश्न आहे. याचं उत्तर सर्वात शेवटी काय देतात देव? मग म्हणे गा पार्था ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. अर्जुनाने म्हटलं की माझी योग्यता आहे का एवढी की जी ज्याची योग्यता असेल तोच हा हे सगळं करू शकतो, की अयोग्य माणूसही करू शकतो? म्हणजे अर्जुनाला विचारण्याचा हेतू हा होता की याच्यासाठी योग्यता, पात्रता काय पाहिजे, मिनिमम क्वालिफिकेशन, डिझायरेबल क्वालिफिकेशन याच्यासाठी काय आहे. देव उत्तर देतात, जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. अनियमित, आता अनियमित या शब्दाचा अर्थ आपण लावू शकतो अप्रामाणिक, डिसऑनेस्ट, स्वतःसोबत जो ऑनेस्ट नाही आहे, आपल्या आत्म्यासोबत जो धोका करतो या शरीराद्वारे, ती अनियमितता. बरीच कामं करताना आपला आत्मा आतून म्हणतो की नको करू, असं करू नकोस, पण हा देह ऐकत नाही. मन बुद्धीच्या आहारी येऊन अहंकाराच्या नादी लागून या देहाकडून हे मन असे असे कामं करवून घेते की ते त्या आत्म्याला पटत नाही. मग असं अनियमित वागणं, असा जो कोणी अनियमित अप्रामाणिकपणे वागत असेल, तो या अष्टांग योगासाठी अजिबात लायक नाही किंवा योग्य नाही. 15व्या श्लोकावरील हे सुंदर निरूपण आतापर्यंत सुरू होतं, इथे 15वा श्लोक संपतो. मंडळी, 14वा आणि 15वा ही दोन श्लोक या 6व्या अध्यायाचे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पण या दोन्ही श्लोकांचा शब्दार्थ निराळा, पण माऊलींचं निरूपण हे अत्यंत बहारदार आणि अप्रतिम पातळीवर जाऊन पोचलेलं आहे. यात आसन कसे लावावे तिथपासून तर संपूर्ण साधनेत आपल्याला काय काय करायला लागेल, कुठले आसन कसे लावावे, मांडे आणि पोटऱ्या चिटून कसे बसावे, वज्रासनापासून सुरुवात करून प्रत्येक चक्राला कसे ॲक्टिवेट करावे, प्रत्येक चक्राची ऊर्जा वरवर कशी न्यावी आणि अपान वायूच्या धक्क्यांनी कुंडलिनीला कसे जागृत करावे, कुंडलिनीला एकदा जाग केलं की मग ती कुंडलिनी काय काय करते, नाड्या कशा एकामेकांत गुंततात, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि मध्यनाडी, इडा पिंगळा आणि सुषुम्ना यांचा एकमेकांमध्ये कसा लोप होतो, लय होतो, आणि मध्यनाडी एकदा जागृत झाली की कशा प्रकारे ही सगळी एनर्जी, व्हायटल एनर्जी मध्यनाडीच्या मार्फत वर जाऊ लागते, चक्रांचे शुद्धीकरण कसे होते. जे माऊलीने सांगितलं की कुंडलिनी जागृत झाली असता मग इथले लोंदे तोडते, इथला मांसल भाग खाऊ लागते, इकडचा वायू गळू लागते, हे काही नसून त्या चक्रांचं परिष्करण आहे. हे चक्र परिष्कृत होत जातात. मूलाधार चक्रापासून प्रत्येकाच्या शरीरात हे 7 चक्र आहेत. पण हे 7 चक्र जोपर्यंत ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत आपल्याला चैतन्याचा अनुभव येऊ शकत नाही. आणि चंद्रामृत ज्याला म्हटलं, पिनियल ग्लँड्सचं सिक्रेशन सायंटिफिक लँग्वेजमध्ये, त्या चंद्रामृताचं जिला 17वीचे स्तन्य म्हणतात माऊलीने अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये त्याला 17वीचे स्तन्य, हे सद्गुरू तू अशी माऊली आहे की तू 17वीचे स्तन्य देशी, म्हणजे ते चंद्रामृत आमच्या तोंडात, म्हणजे त्या आत्म्याच्या तोंडात घालणारी जी सद्गुरू माऊली असते त्या माऊलीच्या कृपेनेच हे सगळं साध्य होत असते. ही सगळी माहिती या 15व्या श्लोकाच्या मार्फत आपल्याला मिळाली. आणि एकदा का कुंडली जागृत झाली, कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय काय त्या योग्याला कुठले कुठले अनुभव येतात, बाहेरून त्याचे लक्षणं कसे दिसतात, त्याची शरीरकांती कशी बदलते, नवीन नखे कशी येतात, नवीन दाते दाताची नवीन त्याला आतमध्ये नवीन लाईन तयार होत असते दातांची, अगदी मोत्यासारखे चमकणारे, त्यानंतर त्याच्या शरीराची कांती कशी स्वर्णिम होत जाते, ही सगळी माहिती फार सुंदर पद्धतीने माऊलीने सांगितली. शेवटी अर्जुनाचा प्रश्न की देवा योग्यतेशिवाय हे जमेल का, तर देवानी अत्यंत सोपं उत्तर दिलं, याच्यासाठी काही वेगळी PhD मिळवायची गरज नाही, वेगळं MPhil आणि डिलीट करायची गरज नाही, जो स्वतःशी प्रामाणिक आहे, स्वतःची म्हणजे आपल्या आत्म्याशी, जो स्वतःला आत्मा समजतो, दुसऱ्यांमध्येही आत्माच पाहतो, असा नियमित जो असतो, नियमित म्हणजे नियमाने वागणारा, असा यमनियमाच्या पायऱ्यांनी जाणारा जो असतो तोच या अष्टांग योगासाठी योग्य असतो, आणि त्याची योग्यता एवढीच असते. मंडळी, हा सुंदर भाग संपूच नये असे वाटते. परत मला खूप मनापासून असं वाटते की कधीतरी आपण कुठेतरी एकत्र बसू, एक ज्ञानेश्वरी सप्ताह व्हावा, जिथे या ग्रुपवरील सगळे 200 अधिक लोक जे आज जोडलेले आहे, 210 अधिक 214 आहे बहुतेक आज, तर हे 214 लोकही एखाद्या दिवशी एका ठिकाणी बसावे, आठवड्याभराचा एक ज्ञानेश्वरी सप्ताह असावा आणि तिथे एक एक गोष्ट हे प्रॅक्टिकली करून दाखवावी खुलाशेवार, आणि प्रत्येकाला या ध्यान मार्गाचा, या अष्टांग योगाचा छानपैकी त्याचं इंट्रोडक्शन व्हावं आणि सगळ्यांना हे एक्सप्लेन करून सांगावं असं मला फार मनापासून वाटते. माहीत नाही हा संकल्प कधी सिद्धीस जाईल किंवा नाही, जे परमात्म्याची कृपा असेल, त्या परमात्म्याची इच्छा असेल तसे होईल, पण खरोखर हा भाग आत्मसात करण्याचा भाग आहे. जेव्हा कधी असा संयोग आला किंवा कुठेही कोणी तुम्हाला अष्टांग योगाची ही माहिती ज्ञानेश्वरीतली खुलासेवार सांगणारा मिळेल तर ती संधी सोडू नका कधी. फिजिकली, व्हर्च्युअली जाऊ द्या, पण फिजिकली ती संधी सोडू नका. व्हर्च्युअली हे एक्सप्लेन करता येत नाही, पण जेव्हा हे तुम्ही स्वतः करू लागाल आणि स्वतः करताना एका एका स्टेपमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व कराल, तर तुम्हाला याचा द्विगुणित आनंद मिळेल, सहस्त्रगुणित आनंद मिळेल, यात मला अजिबात संशय नाही आहे. माऊली ज्ञानेश्वर, आपणा सर्वांचं कल्याण करो. आज हा भाग आपण इथे थांबवू आणि उद्या 16व्या श्लोकापासून पुढे निरूपण सुरू ठेवू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.